चा हा विशेष कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये 16 ते 25 या वयोगटाच्या युवकांचा सहभाग. कार्यक्रम मोठा व्हायला लागला याचा अर्थ त्यांना उत्तम आकार उकार प्राप्त व्हायला लागला की मुलांच्या ऐवजी युवा हा शब्द आपोआप येतो. एरवी कैवल्य, तुमच्या वयोगटामध्ये असताना स्वामीजींकडे जी मंडळी येत होती त्यांना मुलं म्हणत होते, मुलं आणि मुली असा उल्लेख होता, कारण मंडळी होती. मंडळी वाढली आणि त्याला एका कार्यक्रमाचं स्वरूप आल्याबरोबर युवा साधकांचा युवा स्नेह हा कार्यक्रम असा एक उत्तम भारदस्त शब्द निर्माण झाला. आज जर स्वामीजी असते तर तुमच्यासारख्या मुलांना खरंच त्यांनी उचलून डोक्यावर घेतलं असत. ज्या संतुलित पद्धतीने इथले सगळे कार्यक्रम झाले ते पाहिलंय की तुमच्या मनात जी क्षमता आहे त्या क्षमतेचं जे योग्य प्रगतीकरण तुमच्याकडून झालं त्यामुळे आश्चर्यचकित व्हायला होतं. एका परीने आश्चर्यचकित आणि दुसऱ्या परीने खरं म्हणजे हीच तुमची क्षमता आहे, ही वस्तुस्थिती आहे. क्षमता असते आपण वापरत नाही किंवा वापरण्याची संधी मिळत नाही किंवा तसं वापरण्याची नीट प्रेरणा नसते अशा अनेक अडचणी असू शकतात. कदाचित तुमचे आई वडील जर इथं उपस्थित असतील ज्यांनी कार्यक्रम सादर केला त्यांना किती बरं वाटत असेल याची मी कल्पना करू शकतो. आणि तुमचे आई वडील इथं उपस्थित आहेत हेही मला माहित आहे. तसंच आई वडील असंही म्हणत असतील की आता असेच हे घरात आहे सदा सर्व काळ मागत. हेही निश्चित आहे, कारण याचीही मी कल्पना करू शकतो. या वयात जर गांभीर्याने आणि पूर्ण विश्वास टाकून जबाबदारी दिली गेली तर ती किती चांगली पार पडली जाऊ शकते याच अशासारखी केंद्र हे उदाहरण आहे. व्यक्ती घडण्याचं काम खूप हळूहळू होत असते, ट्रान्सफॉर्मेशन ही गोष्ट कधी अतिशय संथ होत असते. ती संथपणे होत असण्याच्या दरम्यान त्यांना होत नाहीये असं म्हणणं हे अतिशय चूक आहे. इथं जर पालक असतील तर त्या पालकांकरता मी सांगतो की हे ट्रान्सफॉर्मेशन होत नाही असं म्हणू नका. किंवा इथं होत आहे मग घरी तेवढं का नाही असं देखील मनात आणू नका. ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा हळूहळू वाढत जाईल. मनुष्य संकल्पाने घडतो, संकल्पाने मोठा होतो, त्याच त्या संकल्पाला वळण देणं हे समाजाचं काम आहे, माता पित्यांचं काम आहे आणि स्वतःचंही काम आहे. 16 ते 25 किंवा 15 ते 25 असा उल्लेख मी ऐकला. तुम्ही निश्चित लहान नाही, तुम्ही लहान नाही. या वयातच आश्चर्यकारक अशा गोष्टी महापुरुषांनी केल्या अशाच वयामध्ये तुम्ही आहात. आणि जर काही होऊ शकत असेल तर या वयापासूनच काही होऊ शकत, आणि जर होणार नसेल तर या वयापासूनच ते दिसत. मुलाचे पाय पाडण्यात दिसतात हे तितकं खोटं नाही, हे अतिशय खरं आहे. या वयात जर दिसत नसेल तर कुठेतरी दिसेल अशी अपेक्षा करणं फार चुकीचं आहे. तुम्ही लक्षात ठेवा की मोठा माणूस हा लहानपणापासून मोठा असतो, तो वयामुळे मोठा होत नाही. लहानपणीच मोठेपणाची सगळी लक्षणं त्याच्या ठिकाणी असतात, फक्त समाज त्याला मोठा मानत नाही. आणि त्याला देखील अनेक संस्कारातून जायचं असतं खरं मोठेपण मिळवण्यासाठी, म्हणून स्वतःला घडवण्यासाठी, म्हणून कितीतरी प्रक्रियांमधून जाणं हे त्याच्याकरता गरजेचं असतं. पण मोठेपणाच्या प्रेरणा त्याच्या ठिकाणी असतातच असतात. वयाच्या 12व्या वर्षी सावधान असं म्हटल्याबरोबर चिंतनशील समर्थ निघून गेले. त्यावेळेला असणारे समर्थ प्रेरणारूप त्यांच्या ठिकाणी काही होतं. आणि नंतर वयाच्या 36व्या वर्षी ते खरोखरच जो कोणी आता माझ्याकडे येईल त्याला मी पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे अशा प्रकारचे उद्गार काढणारे होते. या दोन व्यक्तींमध्ये फरक आहे. वयाच्या 12व्या वर्षी घरातून निघून जाणारी व्यक्ती आणि 36व्या वर्षी पूर्ण होणारी व्यक्ती, याच्यात फरक जरूर आहे पण प्रेरणा तीच आहे. त्या प्रेरणेमुळे ते तसे झाले. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, इंग्रजीमध्ये नॉट फेल्युअर बट लो अम्बिशन इज क्राईम असं म्हटलेलं आहे. अपयश नव्हे तर कमी महत्वाकांक्षा असणं हे अयोग्य आहे. आजच्या या उत्तरांमध्ये गोपीदादांच्या शरणागती, तुम्ही शरणागतीचा अभ्यास कसा करता असं विचारलं तर त्यांनी सांगितलं की दोन्ही वेळेला मी ध्यानाला बसतो. सकाळी उठल्यावर मी ध्यानाला बसतो आणि मी संध्याकाळी अथवा रात्री देखील परत ध्यानाला बसतो. मी सुरुवातीला 1 वर्ष जेव्हा या मध्यवर्ती संकल्पना संकल्प नवीन हवे तेव्हा यावर बोलत असताना प्रत्येक वेळेला असं सांगत होतो की ध्यान हा या संकल्पांचा आधार आहे. तुम्ही ध्यान करत नसाल तर कसला संकल्प? नुसत्या गप्पांनी कधी काही होत नसतं. तुमच्या ठिकाणी हा संकल्प खरा खोल जायचा असेल तर ध्यान हेच प्रधान आहे. ध्यान करत असाल तर तुम्ही उत्तम संकल्प करू शकता. ध्यान करत असाल तर तुम्ही उत्तम कर्म करू शकता. ध्यान करत असाल तर तुम्ही एकाग्रतेने तुमच्या वयातली गोष्ट अभ्यास करू शकता. ध्यान करत असाल तर तुम्ही अडचणी प्रत्येकाला असतात पण त्यातल्या त्यात समान समबुद्धीने आणि स्थिरतेने त्याला तोंड देऊ शकता. ध्यान करत असाल तर साक्षीत्व आहे, ध्यान करत असाल तर स्मरण आहे, ध्यान करत असाल तर शरणागती आहे, ध्यान करत असाल तर अंतर्मुखता आहे. सगळे मध्यवर्ती संकल्प मूळ साधनेवर अवलंबून आहेत. या साधनेच्या बरोबरीनी असणारी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी सद्गुरूंच्या सातत्याने जवळ आहे. सद्गुरू माझे अनसीन पार्टनर आहेत, माझ्या बरोबरच ते कायम असतात. मी कशाकरता हसतो आहे ते शेजारी उभे राहून ते पाहतात. मी काय वाचतोय ते शेजारी उभे राहून ते पाहतात. मी काय बोलतोय ते पाहतात. मग मी शरण आहे की नाही हेही ते पाहतील. मी साक्षी आहे की नाही हेही ते पाहतील. या दोन मूळ गोष्टींवर सगळ्या मध्यवर्ती संकल्पना संकल्प उभे आहेत. त्याच्याही पुढे जाऊन असणारी महत्वाची गोष्ट ध्यान आणि सद्गुरू माझ्या बरोबर आहेत की मी तोच आहे, मी परमात्मा स्वरूपच आहे, मी देह मन बुद्धी नाही. अशा प्रकारे ध्यानातून आणि सद्गुरूंच्या उपदेशातून मिळवलेला विश्वास आणि तशा प्रकारचं सतत स्मरण, या स्मरणाने एक होतं की आत असणाऱ्या सद्गुरु तत्वाला अथवा आत्मतत्वाला मनबुद्धी इंद्रियांसह ध्यानाच्या वेळेला शरण जाता येतं. म्हणजे इंद्रिय मन बुद्धी यांचा लोप होऊन केवळ शुद्ध बुद्ध मुक्त नित्य स्वरूप शिल्लक राहतं. आणि ते राहिल्यानंतर त्याच्या अधिष्ठानावर मग बाहेर देखील सर्वत्र तोच भरलेला आहे. या न्यायाने आणि या बोधाने असा असा विवेक करून सर्वांशी त्या तऱ्हेने वर्तन करणं, शरणागती, नम्रता, साक्षीत्व, अंतर्मुखता या सगळ्या गोष्टी याच्यामध्येच त्या दोन अभ्यासामध्येच सामावलेल्या अशा ठरवतात. आणि तुम्ही या वयामध्ये हे करू शकता. या वयात जर केलं नाही तर पुढे कधी करू शकणार नाही. 16 ते 25, 27, 28, 29 विवाह होईपर्यंत काळ हा तुमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचा काळ आहे. तोपर्यंत परमार्थ सुस्थिर झाला नाही तर विवाह झाल्यानंतर होईल ही व्यर्थ कल्पना आहे. तसंही म्हटलं तर या वयोगटापैकी 16व्या वर्षाच्या मुलाला विवाहाची गोष्ट बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. पण लक्षात ठेवा, कारण जो 25 आहे तुमच्या वयोगटातला तर त्याच्या पुढे हा प्रसंग उभा राहणार आहे यावर्षी अथवा 2-4 वर्षांनी. या वयोगटात जर परमार्थ मुरला नाही तर तुम्ही परमार्थाची आवड असणारे व्हाल प्रसंगी, पण ऍडजस्टमेंट करणारे व्हाल. दुसऱ्या गोष्टी करता परमार्थ सोडू शकाल तात्पुरता आणि मग परत परमार्थ धरू शकाल असं तुमच्या जीवनामध्ये चालेल. तुम्ही नोकरी करत असाल तर जमेल तर ध्यानाला बसाल, न जमेल तर ध्यानाला बसणार नाही. तुम्ही धंदा करत असाल तर ध्यानाला कदाचित विसरून जाल कधी कधी, कधी कधी ध्यान करा. सतत बरोबर आहे ही गोष्ट तुम्ही कधी कधी लक्षात ठेवाल, कधी कधी दिसता. ऍडजस्टमेंट करण्याची सवय जर या वयात लागली तर सगळ्या वयात, मग पुढे ती पुढे जिद्दीने करू असं म्हटलं तर तितकं जिद्दीने होत नाही. म्हणून हे वय अतिशय महत्वाचं. शिवाजी महाराजांना नंतर देखील सहकारी येऊन मिळाले त्यांच्या वयाच्या 30-35, 40 पण वेगळ्या संस्कारातून आलेले सहकारी होते कितीही म्हटलं तरी. आणि ते त्यांच्याबरोबर त्यांच्यावर आणाभाता घेतलेले, त्या वयात तयार झालेले, त्यांचं पाणी रस होत. या वयात पाणीदार असणं आणि त्या तऱ्हेनेच आपण करणं ही खरंच गरजेची गोष्ट आहे. तशा तऱ्हेने छांदोग्य उपनिषदामध्ये ध्यान, संकल्प, ब्रह्मामध्येच वर्तन आणि सुषुम्ना नाडीतून अमृतत्व प्राप्ती असा एक फार सुंदर विषय आलेला आहे. हाच मार्ग आहे, याच्यापेक्षा दुसरा मार्ग नाही. तर उपनिषदात असं म्हटलेलं आहे की अथ यदिदम अस्मिन ब्रह्मपुरे दहरम पुंडरीकम भीष्म. ब्रह्मपुर असं नाव शरीराला दिलेलं आहे. ब्रह्मपुर म्हणजे ब्रह्मदेव राहतो ते ठिकाण, काल्पनिक नाही. हे जे या ब्रह्मपुरात शरीरात लहान दहरम पुंडरीकम वेश्म कमलाकार असं स्थान आहे, शरीरामध्येच लहान कमलाकार या ठिकाणी चिदाकाशामध्ये ते असं म्हणतात की दहरोस्मिन अंतराकाशः. त्या छोट्याशा आकाशामध्ये, त्या स्थानामध्ये, कमलाकार स्थानामध्ये एक छोटासा आकाश आहे. त्या कमळाच्या पाकळ्यांच्या आत असणारे एक छोटस आकाश आहे, त्याला अंतराकाश असं नाव उपनिषदाने दिलेलं आहे. छंदोग्य उपनिषदात म्हटलेलं आहे की त्याचा शोध घ्यावा, ते कुठं आहे याचा शोध घ्यावा. हेच ध्यान आहे, ध्यानात तुम्ही तेच करत असता. आणि ते जाणण्याची इच्छा धरावी असं म्हटलेलं आहे. आणि जर तुम्ही आचार्यांना विचारलं की कशाचा शोध घ्यावा आणि काय जाणण्याची इच्छा धरावी असं जर झालं तर आचार्यांनी असं म्हणावं, आचार्य म्हणतील असं म्हणत नाही, उपनिषद आचार्यांनाही मार्गदर्शन करतात. त्यावेळेला आचार्यांनी असं म्हणावं की हे बाहेर आकाश तू जे पाहतो आहेस, बाह्य आकाश, त्या आकाशा एवढं अंतरहृदयात देखील आकाश आहे. त्या छोट्याशा कमळामध्ये त्याच्या आत जो अवकाश आहे, ते अवकाश या बाहेरच्या आकाशा एवढंच आहे. थोडं विषयांतर करून सांगतो की काही साधकांना कधी कधी नीलवर्ण आकाश दर्शन होतं, तर ते तिथं होत, ते तेवढंच आहे. कोणाकोणाला ते फक्त समजतं, अत्यंत व्यापक आहे जर दिसलं तर. ते असं म्हणतात की स्वर्ग, पृथ्वी, अग्नी, वायू, चंद्र, विद्युत, नक्षत्र जशी बाहेर आहेत तशीच आत आहेत. याचा अर्थ काय माहितीये का, की तिथं जर तुम्ही ऐकलात तर तिथं जसा एक शास्त्रांनी सांगितलेला स्वर्ग आहे, तसा तिथं एक स्वर्ग आहे. तुम्ही स्वर्ग लोकात जाता, स्वर्गाचं सुख तुम्ही तिथं अनुभवता. इथं सूर्य चंद्र आहेत, प्रकाशक असेल, जसं गायत्री मंत्रामध्ये म्हटलेलं आहे की सूर्याला ज्याच्यापासून प्रकाश आहे, तसं तिथं असणाऱ्या सूर्याला देखील आत्म्यापासून प्रकाश आहे. आणि तिथं सूर्य, चंद्र, नक्षत्र जी मानवी जीवनावर प्रभाव पाडतात आणि तुम्ही कुंडली दाखवतात, ती तिथंही आहेत. ती तुम्हाला अनुकूल होतील असा एक न सांगितलेला अर्थ मी तुम्हाला सांगतो. हे जे ब्रह्मपुर आहे, त्या ब्रह्मपुरामध्ये तुम्ही जसा शोध घेता, ते तत्व देहाच्या जरेनी वृद्ध होत नाही, देहाच्या वधानी ते मारलं जात नाही, ते सत्य आहे. आणि त्याच्यामध्ये इच्छा देखील स्थित आहेत, अनेक प्रकारच्या इच्छा वाढवणार असं ते आहे. आणि मग पुढे उपनिषद असं म्हणत की संकल्प करता क्षणीच जर तुम्ही पितृलोकाची कामना केली तर कामना करणारा संकल्प करता क्षणीच पितृलोकांनी संपन्न होतो, तो त्याचा ध्यास घेतो आणि पितरांच्या विचारांनीच तो प्रेरित होतो भारतो. मातृलोक, भ्रातृलोक, सखी लोक, स्वर्गलोक याच न्यायाने त्याला मिळतात. तो तसा होऊन जातो, तशा भावाचा, तशा विचाराचा होतो, तो त्या भावाने संपन्न होतो. यम यम अतम अभिकामो भवती यम कामो कामयते, ज्या ज्या गोष्टींची इच्छा करणारा होतो, ज्या कामनांची कामना करणारा होतो, सोस्य संकल्पात एव समुद्दिष्टती, ते सर्व हा संकल्प करता क्षणिक त्याला प्राप्त होतात. आणि या संकल्पामुळे तो संपन्न होतो, सुखी देखील होतो. या ब्रह्मपुराबद्दल तसंच या दहर विद्येबद्दल, कमलाकाशाबद्दल आणि संकल्पाबद्दल ज्याला माहिती नाहीये, असा पुरुष ज्याप्रमाणे अजाणत्या व्यक्तीला पुन्हा ठेवलेला सुवर्ण निधी त्याच्यावरून वारंवार तो जरी फिरला तरी देखील कदापि मिळत नाही, जमिनीत पुरलेला, त्याप्रमाणे सर्व प्रजा रोज या ब्रह्मलोकामध्येच वर्तन करत असताना त्यांना तो कदापि सापडत नाही. सवायशा आत्मा हृदी, तो आत्मा हृदयामध्ये आहे. तस्य एतदेव निरुक्तम हृदयमिति तस्मात् हृदयम्, त्याचे त्या आज्ञाचे हृदी अयम हेच निरुक्त आहे, राहण्याचं स्थान आहे. शरीरापेक्षा वेगळा असा तो आत्मा स्वरूपाने प्रकट होतो अभ्यास करणाऱ्याला. हे अमृत, हे अभय, हे ब्रह्म असं तो जाणतो. हे उपनिषदच, हे उपनिषद पुढे असं म्हणतात की ब्रह्मचर्याच्या योगाने हा ब्रह्मलोक प्राप्त करून घेतला जातो. आणि ब्रह्मचर्याबद्दल बोलताना हे उपनिषद असं म्हणतं की यज्ञ हेच ब्रह्मचर्य, आणि यज्ञाची फोड करताना यो ज्ञाता, जो जाणणारा आहे, या ज्ञ यज्ञ, हा जो जाणतो तो यज्ञ करतो. यज्ञाचा कोणता विधी नाही, तर जो ज्ञाता आहे तर तो यज्ञ करतो हे गृहितच आहे, तोच यज्ञ. आणि जाणता अशा रीतीने जाणून राहिला की त्याला ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मातच वास करणं असं म्हणतात, असं इथं पुढे म्हटलं. अशा रीतीने हे जाणणं आणि त्या जाणण्यामध्येच कायम टिकून राहणं हे सांगितल्यावर परत ध्यानाची आठवण हे उपनिषद करून देतं. ते असं म्हणतं की हृदयाच्या 101 नाड्यांपैकी एक नाडी टाळूकडे निघालेली असते, त्या नाडीला सुषुम्ना असं म्हणतात. आणि ध्यानसमयी त्या नाडीने वर जाणारा जो आहे तो त्या कमलाकार अंतराकाशात प्रवेश करतो आणि अमृतत्वाला प्राप्त होतो. असं धरा की तुमच्या समोर असणारं हे टास्क आहे, ते तुम्हाला पार पाडायचं आहे. तुमचा अभ्यास हा त्या मनाने किरकोळ आहे, तो तर तुम्हाला करायचाच आहे. तुमचे मित्रमंडळी जसे करतात तसाच तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणजे फार मोठी गोष्ट करायची असं काहीच नाही. कर्तव्य म्हणून तुम्हाला जे करायचे जीवनात उभं राहण्याकरता ते तुम्हाला करायचे, त्यामुळे ते करा असं फार जोर देऊन सांगण्यासाठी हे युवा स्नेह विशेष केंद्र नाहीच आहे. तर तुम्ही केलाच पाहिजे असं मी म्हणे. या ज्या ज्या वयात आवश्यक ती ती गोष्ट तुम्ही तर करायलाच पाहिजे. अति सावधपणाने कर्तव्य बुद्धी घेऊन तुम्ही हे सर्व करणं गरजेचंच आहे. तुमच्या शक्ती बुद्धी आणि कुवती प्रमाण पण तुम्हाला जे आयुष्यात प्राप्त करायचं आहे ते हे असं प्राप्त करायचं आहे. गीता दर्शन मध्ये स्वातीने 9व्या अध्यायाचं जे निरूपण केलं गीता दर्शनच्या आधाराने ते खरं म्हणजे हेच होतं, हे ध्येय आहे. आणि ज्याचं श्रद्धाने देखील परिसंवादामध्ये काय तिचं ध्येय स्वरूप जीवन आहे ते सांगितलं तर हेच होतं. हे हे नेमकं ज्ञान, हे नेमकं गंतव्य म्हणजे जाण्याचं ठिकाण, एक तुम्ही आणि एक तुम्ही पोहोचण्याचं ठिकाण अशा दोन गोष्टी निश्चित झाल्या की प्रवास सोपा असतो. तुम्ही काय व्हा हे मी तुम्हाला सांगत नाही. तुम्ही इंजिनियर व्हा, तुम्ही डॉक्टर व्हा, तुमच्या तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही शिका, तुमच्या तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही नोकरी उद्योग धंद्याला लागा. तुम्ही काय करायचं, किती करायचं हा तसा व्यक्तिगत विषयच राहतो. आणि ते किती केलं तरी पुढे पडत नाही ते उघड आहे. तरी देखील एका कर्तृत्वाला वाव देणं आणि योग्य रीतीने संपदा संपादन करणं ही या वयाच्या नंतरच्या वयात येणारी या वयोगटाच्या शेवटी शेवटी निर्माण होणारी स्वाभाविक इच्छा आहे. त्याप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन घडवाल, त्या तऱ्हेने जाल. तुम्ही पुढच्या एका योग्य काळामध्ये नोकरी कराल, विवाह कराल, कुटुंब रक्षण, मुलं, त्यांची शिक्षण हे जीवन आहेच. पण तुम्ही त्याच्या कुठं असलं पाहिजे आणि किती असलं पाहिजे याचा निश्चय या वयात जर केला तर त्यावेळेला प्रत्यक्षात तुम्ही त्या निश्चयाप्रमाणे टिकून राहाल. या वयात काय करायचं आहे असा निश्चय केला तर तेच करत तुम्ही तुमचं उर्वरित जीवन जगाल. त्यामुळं इथं जे जे तुम्ही बोललात, जी जी मतं व्यक्त झाली, ती सर्व तुमची कपॅसिटी आहे, तुमची शक्यता आहे असं धरायला काही हरकत नाही. या शक्यते आणि क्षमतेप्रमाणे चालणं हे एका जीवनाच्या धन्यतेकरता. आज तुम्ही काय जे बोलता आहात, जे करता आहात, त्याची जी फळं आहेत ती फळं देखील तुम्हाला जशी जशी मिळतील. स्वामीजी म्हणायचे की कालांतराने कळेल की तुमचं किती भाग्य होतं असं म्हणायचं. आत्ता करतंय त्याच्यापेक्षा जास्त कळेल असं त्यांना म्हणायचं होतं. तसंच तुम्ही जे करताय त्याच्यातून शांती समाधानासारखं मिळत गेलं, स्थिरतेसारखी गोष्ट मिळत गेली की मग तुम्हाला खरं कळेल की आपण काय मिळवतो. आपण जी वाटचाल केली त्या वाटचालीचं किती सुंदर फळ मिळालं. पैसे मिळवणं एवढं एकच काम जगत नाहीये, ते तुम्ही करावं पण तेवढी एकच गोष्ट नाही. कारण पैसे मिळवणारे सुखी नसतात तेव्हा प्रश्न येतो. त्यामुळं समाधाना ऐसे थोर नाही नरदेह प्राप्त होत नाही पुन्हा पुन्हा. यासाठी मात्र तुम्हाला माझी अशी परमेश्वराकडे आणि स्वामीजींकडे प्रार्थना आहे की तुम्हाला अनुकूल ते मिळो या जीवनात चालण्यासाठी. या जीवनात चालण्यासाठी जे प्रतिकूल असेल ते तुमच्या जीवनात नसो. तुम्ही सगळे ज्या छत्राखाली आहात संप्रदायाच्या, स्वामीजींच्या, पंढरीनाथांच्या, तसे तुम्ही अखंड असावे अशी माझी प्रार्थना तुमच्याकरता जरूर राहील. तुमचीही बुद्धी वृत्ती तशीच राहावी आणि तुम्ही देखील अखंडितपणे याच मार्गावरून चालणारे असावे आणि अशी प्रार्थना करून मी तुमच्याकरता तुम्हाला अपेक्षित असलेलं जे आशीर्वाचन तर ते आशीर्वाचन संपवतो. हरिओम.